आकाश मणी पणजी प्रादेशीक खबराय भागा वरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. पुराय गोंयांत कोयराची समस्या जावची न्हय हे खातीर पुराय राज्यांतल्या कोयराचो विलो लावपाचें काम घनकोयर खात्या वतीन सुरू करतले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. मडगांवां सोणसोडो वाठारांत 7.5 कोटी रुपया देस्पेसून उबारिल्ल्या कोयर गॅसिफिकेशन प्रकल्पाचें काल मुखेलमंत्र्यांचे हस्तुकीं उक्तावण जालें. गोंयांतली प्रत्येक नगरपालिकान पंचायत वाठार निवळ दवरपा खातीर सरकार योग्य ती तजवीज करतले अशें उतर तांणी ह्या वेळार दिलें. ह्या वेळार भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय, कुट्टरेचे आमदार एलेक्स रेजिनाल लॉरेन्स, नावेलीचे आमदार उल्लास तुयेकार, मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. शिरगांवच्या लयराय देवीच्या जात्रेन फुडल्या वर्सा लेगीत अशेच प्रकारचे निर्बंध आनी खर सुरक्षा वेवस्था आसतली, पयलेच दिसा निर्बंध आसतले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. देवी लयरायेचे आशिर्वाद आनी वेवस्थापन हाका लागून अंदूचो जात्रोत्सव निर्विघ्नपणान पार पडलो, म्हाका ह्या गजालीचे समाधान आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. उत्तर गोंय जिल्लोधिकाऱ्यांच्या फुडारपणा खाला मामलेदार पुलीस हांचो पंगड रातभर नदर दवरून आशिल्लो, गर्दीचे नियंत्रण दवरपा खातीर पयलींच्यान नियोजन केल्ले. देवी लयरायेच्या आशिर्वादान हे फुडें लेगीत जात्रा अशीच निर्विघ्नपणान पार पडची अशी प्रार्थना मुखेलमंत्री सावंत हांणी केल्या. शिरगांव जात्रे खातीर आतां निर्बंध शिथील केल्या, पयले दिसा उपरांत गर्दी उणी जाता, हाका लागून वेवस्थापना खातीर स्थापन केल्लो नियंत्रण कक्ष बंद जाला, सीसीटीव्ही कॅमेरा आसा, सीसीटीव्ही कॅमेरांची फुटेज आतां देवस्थान समितीक वता अशी माहिती उत्तर गोंयचे जिल्लोधिकारी अंकित यादव हांणी दिली. गोंय सरकाराच्या कुशळताय विकास आनी उद्देजकताय संचालनालयान आज उत्तर गोंयांत दिवचले सरकारी आयटीआयन सकाळी 10 वरां सावन प्रधानमंत्री राष्ट्रीय एप्रेंटीशीप मेळाव्याचें आयोजन केलां. एप्रेंटीशीप मेळाव्यान साबार भौशीक खासगी आस्थापना सहभागी जावपाची अपेक्षा आसा. इत्सूक आयटीआय उमेदवार आनी हेर थळाव्या युवकांनी नाव नोंदणी आनी आपले करियर घडोवपाक ह्या संदीचो लाव घेवपा खातीर सकाळी 10 वरांचेर मेळाव्याच्या थळार हजर रावचे अशें कळीत केलां. गोंय मनीसबळ उदरगत संस्थे वतीन काल वेर्णा उद्देगीक वसणुकेन जॉब फेराचें आयोजन केलें. ह्या उपक्रमान 25 कंपनींनी वांटो घेतलो जाल्यार नोकरी मेळोवपा खातीर राज्यांतल्या 6,000 तरणाट्यांनी हातूंत नाव नोंदणी केली. गोंयांत पेट्रोल, डिझल आनी एलपीजी गॅसाची उपलब्धताय स्थिर आसा आनी सध्याची मागणी पुराय जातली इतली आसा अशी माहिती गोंय सरकाराच्या नागरी पुरवण खात्याचे सचीव संजीव गडकर हांणी दिल्या. गोंयांतल्या भौशीक मळावेल्या तेल विपणन कंपन्यांनी आनी गोंय सरकाराच्या नागरी पुरवण आनी गिरायक वेव्हार संचालनालयान परवरे राज्य सचिवालयान जोड रित्या घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन ते उलयताले.
Sector undertakings, oil companies have prioritized domestic LPG supplies and LPG cylinders delivery continue as normal. At present, OMCs are delivering around 10,600 domestic LPGs daily on an industry basis in the state of Goa, which is consistent with the normal delivery levels prior to the onset of the recent geopolitical situations.
Rajbhar, petrol and diesel achi akand purvan zayit rautli achi khatri company kartat, ashi maiti goyant liya tel company anche राज्य पावण्यावेले समन्वयक मधुरेंद्र पांडे हांणी दिल्या.
हमारी रिक्वायरमेंट है, जैसे शुरू में ही बोला था, 10,600 इज द डिलीवरी ऑफ सिलेंडर्स पर डे विच इज हैपनिंग इन गोवा. और उसके अगेंस्ट में आज के डेट में मेरी डेली एवरेज बुकिंग 8,900 आ रही है. सो यू कैन से द डेली एवरेज बुकिंग से मेरी लगभग 2,000 सिलेंडर्स की ज्यादा डिलीवरी हो रही है अगेन बिकॉज ऑफ.
गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या वाढदिसाच्या निमतान आज साकळे रवींद्र भवनात एका दिसाचे आयुर्वेद भलायकी शिबीर आयोजित केला. हातून वेगवेगळ्या रोगा संबंधी जनजागृती तशेंच तपासणी करून ताचेर योग्य उपचार दिवपा संदर्भात तज्ञ दोतोर मार्गदर्शन करतले. गोयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचो आज भव्य वाढदीस सुवाळो सांजवेळा 5 वरां सावन साकळे रवींद्र भवनात जातलो. तांच्या वाढदिसा निमतान वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन केलां. आज राज्यांतले चडांत चड तापमान 35-36 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 25-26 अंश सेल्सियस मजगतीं उरतलें असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तींत काल रातीं मुंबयंतल्या वानखेडे स्टेडियमांत चेन्नय सुपर किंग्सान मुंबय इंडियन्साक 103 धावण्यांनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.